नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 19 डिसेंबर 2025 वन हक्क कायद्या प्रमाण जमनीच्यो सनदी दिवपाची प्रक्रिया पुराय जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयात दिव्यांगांच्या सशक्तीकरणाक लागून सरकार एक पायरी मुखार सरला अशें मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयात टॅक्सी एपा विशीं चलिल्ल्या वादाचेर 20 जुना उपरांत कितें कारवाय करपा विशीं थारतले अशें ऑल गोवा प्रायव्हेट टॅक्सी ऑपरेटर्स असोसिएशनाचे अध्यक्ष चेतन कामत हांणी म्हळां. दक्षिण गोंय जिल्हाधिकारी न्यायालयात महसूल प्रकरणांची वाढती वळेरी लक्षात घेऊन प्रलंबित दावे बेगीन सोडोवपा खातीर दर सोमारा सकाळी खाशेल्या न्यायालयात सुनावणी घेवपाचो आदेश जारी केला. आता पुराय खबरो. 19 डिसेंबर 2025 वन हक्क कायद्या प्रमाण जमनीच्यो सनदी दिवपाची प्रक्रिया पुराय जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयात आतां मेरेन सुमार 10,500 अशे अर्ज प्रलंबीत आसात. हातूंतले सुमार 2,000 अर्ज निकालात काडल्यात जाल्यार उरिल्ले सुमार 8,000 अर्ज 19 डिसेंबर मेरेन निकालात काडटले अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. हे विशीं आज मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी पर्वरी मंत्रालयांत मुखेल सचीव महसूल खातें रान खातें आनी हेर संबंदीत खात्या कडेन बसका घेतली. ते उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार मुखेलमंत्र्यान ही माहिती दिल्या.
आतांच्या घडीक आमी हाजो एक शेड्यूल ठरयला आनी ठरयला की 19 डिसेंबर 2025 पर्यंत आमी कंप्लिटली 10,000 केसी सगळ्यो डिस्पोज जातल्यो. आनी आतां जो शेड्यूल ठरयला हेका पुराय एक टायम टेबल ठरयला पब्लिकाक कळपा खातीर म्हणून मुद्दाम जेंचे जेंचे फॉरेस्ट रायट क्लेम आसा तांच्यांनी लक्षांत घेवचे की फाल्यां मिटींग आमची कलेक्टर नॉर्थ आनी कलेक्टर साऊथ ही मिटींग होल्ड करता आनी ही मिटींग जी आसा पळय न्ही पंचायत सेक्रेटरी BDO डेप्युटी कलेक्टर आनी जॉयंट मामलेदार हांची मिटींग तांच्या ऑफिसान घेतली फाल्यां. ताज्या पयली 14 जुनाक ह्या प्रत्येक तालुक्यांत तेंचे प्रोग्राम आसतलो. एक म्हणजे काणकोणा, केपें, सांगे, फोंडा, धारबांदोडा आनी सत्तरी.
जमनीच्यो सनदी दिवपाच्या फाटभुंयेर काणकोण, केपें, सांगे, धारबांदोड्या, फोंडे आनी सत्तरी ह्या आदिवासी समाजाची चड लोकसंख्या आशिल्ली आनी अशा जमनीची प्रकरणां आशिल्ल्या म्हालात 14 जुनाक खासा शिबीर घेवन सनदी संबंदीची प्रक्रिया सुरू करतले. अर्जदारांनी ह्या वेळार आवश्यक कागदपत्रां हाडून त्या शिबिराचो लाव घेवपाचे आनी जमनीची सनद मेळपाक फुडाकार घेवचो अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. 9 जुनाक फोंड्या एका शासकीय कार्यावळीत 150 जणांक सनदी दितले अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. गोंयात दिव्यांगांच्या सशक्तीकरणाक लागून सरकार एक पायरी मुखार सरला अशें मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आज म्हापशांत आस्था सेंटर फॉर एक्सलन्स फॉर दिव्यांगजन्स ह्या केंद्राचें उक्तावण करतना म्हळें. हे सुवाळ्याक सामाजीक न्याय खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय, खासदार सदानंद शेट तानावडे, उपसभापती जोशुआ डिसोजा, दिव्यांग अधिकार आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, पॅरालिंपिक पदक विजेती आनी पद्मश्री पुरस्कार मेळोवपी दिपा मलीक आनी आनंद निकेतनाचे अध्यक्ष सिद्धेश कोटकार मुखेल सोयरे म्हणून उपस्थित आशिल्ले. गोवा सरकार दिव्यांगांच्या कल्याणाक बांदील आसा. स्पीच सेंटर, विशेष BED कोर्सीस आनी पर्पल फेस्टिवल ह्या सगळ्या उपक्रमांतल्यान एक समावेशक समाज रचपाचो आमचो हेतू स्पश्ट दिसता अशें मुखेलमंत्री उलयले. पर्पल फेस्टिवल ह्या उपक्रमाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बातात उल्लेख करून मान्यताय दिली हो आमकां गर्वाचो विशय आसा अशें मुख्यमंत्र्यान म्हळें. हे वेळार तांणी चिरंतर नांवाची स्मरणिका प्रसिद्ध केली आनी दिपा मोळीक हांची प्रेरणादायक आत्मकथा ब्रिंग इट ऑन ह्या पुस्तकाचें अनावरणूय केलें. गोंयांत टॅक्सी एपा विशीं सद्या बरोच वाद सुरू आसा. आधुनिकतेची सांगड घालून गोंया सारख्या पर्यटन राज्यात एप बेस्ड टॅक्सी चालीक लावप ही काळाची गरज आसा अशें सरकाराचें म्हणणें आसा. जाल्यार गोंयांत टॅक्सी एप सुरू जायत जाल्यार आमच्या वेवसायाचेर हावळ येतली अशें टॅक्सी वेवसायिकांचें म्हणणें. सरकारान चालीक लावपाक येवजिल्ले टॅक्सी एग्रिगेटर एप हाचे मसुद्याक गोंयच्या टॅक्सी वेवसायिकांनी विरोध केला वो मसुदो सरकारान आमकां विश्वासांत घेनासतना केला अशें टॅक्सी वेवसायीक म्हणटात. हे विशीं 20 जुना उपरांत फुडें कितें कारवाय करपा विशीं थारतले अशी माहिती ऑल गोवा प्रायव्हेट टॅक्सी ऑपरेटर्स असोसिएशनाचे अध्यक्ष चेतन कामत हांणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबराकाराकडेन उलयतना सांगले. जाल्यार सरकार टॅक्सी वेवसायिकांनी उलोवन हो प्रस्न सुटावो करतले अशें सरकाराचें म्हणणें आसा. इतले मजगतीं गोंयांत येवपी पर्यटकांनी गोंया सारक्या पर्यटन राज्यांत टॅक्सी एप आसप गरजेचें अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गोंयांत आतां उसरां भौशीक येरादारीची सोय ना. टॅक्सी एपा सयत आसली जाल्यार सुरक्षीत आनी परवडपी मोलांत येरादाराची सोय उपलब्ध जातली अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली.
गुजरात सावन गोंयात आयिल्लो राहुल परमार हांणी टॅक्सी सुविधे विशीं आपले विचार मांडले.
मेरा नाम राहुल परमार है, गुजरात से हूं मैं. हम लोग गोवा बीच घूमने के लिए आए थे 7 पर्सन लोग फ्रेंड लोग. यहां पे आके हमको ऐसा मतलब फील हुआ कि भाई यहां पे टैक्सी का बहुत दिक्कत है. यहां पे जो लोकल लोग है मतलब ज्यादा भाड़ा लेते हैं. हम लोग सी एप होना चाहिए. मैं तो यहां की गवर्नमेंट को मतलब रिक्वेस्ट करना चाहता हूं कि भाई यहां पे कोई अच्छी सी टैक्सी सेवा करे.
दर वर्षा गोयात येवपी एका पर्यटकान टैक्सी एपा विशीं आपले मत उक्तायले.
मैं एवरी ईयर आता हूँ इधर गोवा, कम से कम एक या दो बार तो आता ही हूँ. लेकिन टैक्सी के यहाँ पे दिक्कत होती है. किसी को रात में कहीं निकलना है, कैसीनो वैसे निकलना है, तो ड्रिंक एंड अलाउ नहीं होता है. तो बहुत लोग रात को 3 बजे 4 बजे ड्राइवर तो जाएगा नहीं, तो ऐप होना जरूरी है। और वहाँ पे ऐप की बात नहीं, वहाँ पे टैक्सी नहीं मिलती है रात को 2 बजे 3 बजे, या कभी किसी को निकलना हो तो सबको हाथ देना पड़ता है, प्लीज टैक्सी दीजिए टैक्सी। ओला ऐप होगा तो सबको, या जो ऑनलाइन ऐप होगा तो अच्छा हो जाएगा। गोवा माइल्स का जो ऐप है वो अच्छा है, लेकिन वो सिर्फ एयरपोर्ट के लिए, दूसरी जगह के लिए भी हो जाएगा तो बहुत बढ़िया हो जाएगा।
गुजरात सूरत सावन आइले एक पर्यटक फैनी हने टैक्सी विषय आपले मत उकताले।
मेरा नाम फैनी है, हम यहाँ घूमने के लिए आए हैं और अभी यहाँ पे टैक्सी मतलब दिख नहीं रही है, कई सारे लोगों चल के भी जाना पड़ता और ट्रांसपोर्ट का भी मतलब बहुत दिक्कत होती है। सो यहाँ पे 24/7 टैक्सी अवेलेबल होती तो ज्यादा बेहतर होता और लोगों को भी आसानी रहती आने जाने में। रात को भी मतलब दिक्कत होती है, बस आती नहीं है यहाँ तक, अगर यहाँ टैक्सी ऐप मतलब की अवेलेबल होती तो ज्यादा बेहतर होता, फेयर सिस्टम भी लगा रहता है तो मतलब फीमेल को तो दिक्कतें भी नहीं आती और सेफ रहता है।
गोयात टैक्सी एग्रीगेटर सुरू करपा संदर्भात आकाशवाणी पणजी ऑल गोवा टैक्सी ओनर्स असोसिएशनचे चेतन कामत हांचे कडेन संपर्क केलो, या वेळार ताणे आपले विचार मांडले।
गोवा ऐप ऑलरेडी देयर इज 2 ऐप, वन इज गोवा माइल्स ऐप, वन इज गोवा टैक्सी ऐप, 2 ऐप एंड नाउ दे वांट द अदर ऐप। वी आर जस्ट आस्किंग व्हाई दैट 2 ऐप, व्हाई, व्हाट इज रिक्वायरमेंट। गोवा इज वेरी स्मॉल सिटी, ओके, एंड गोवा इज नॉट अ मेट्रो सिटी, एंड यू कैन सी एवरीबडी हैव देयर ओन बाइक्स, ओन कार्स। हाउ मेनी गोवंस पीपल आर यूजिंग टैक्सी, दैट इज अ क्वेश्चन मार्क। टू मैक्स 5-10% maybe. So what is the use of that app? And they were just running that app in only coastal belt.
यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आकाशवाणी पणजी आता मुखावेल खबरो। दक्षिण गोय जिल्हाधिकारी न्यायालयात महसुली प्रकरणाची वळेरी वाढत असा हे लक्षात घेऊन प्रलंबित आशिले दावे बेगीन सोडोवपा खातीर दर सोमारा सकाळी खाशेल्या न्यायालयात सुनावणी घेवपाचो आदेश आज जारी केला। प्रलंबित आशिल्ली प्रकरणां 3 महिन्यांत हातावेगळी करची अशी सुचोवणी दक्षिण गोय जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस हांणी आज केली। क्लिटस आणि महसूल आयुक्त आणि उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात प्रलंबित आशिल्ल्या महसूल प्रकरणांचा नियाळ घेतला। दक्षिण गोयच्या वेगवेगळ्या महसूल न्यायालयामुखार जायती महसूल प्रकरणां 5 वर्षांपरस चढ काळ प्रलंबित असा असे दिसून आयला। कायद्याप्रमाणे ह्यो केशी बेगोबेग सुटाव्यो करपाची गरज असा असे ताणी सांगले। त्या खातीर दक्षिण गोयातल्या सगळ्या महसूल आयुक्त आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पांवड्यार दर सोमारा सकाळी खाशेली न्यायालयीन अधिवेशन घेतले। सोमारा सकाळी अधिवेशनात पक्षकार आणि त्याचे अधिकृत प्रतिनिधी व वकील सुनावणीक हजर रावपाक शकनात जाल्यार सगळ्या पक्षांक त्यांच्या सोयीप्रमाण पर्यायी तारखो दिवच्यो, मात या कार्यालय चलपी नित्याच्यो केशी सदचे भशेन चालू असतल्यो असे ताणी सांगले। ज्या विद्यार्थ्यांनी 10वी व 11वीची परीक्षा गोंय सोडून हेर शालांत मंडळाकडल्यान दिल्या तांकां गोंयात 11वी व 12वीच्या प्रवेशा खातीर जाय असल्यार गोंय शालांत मंडळाचे पात्रताय प्रमाणपत्र घेवप गरजेचे आसा। हे पात्रताय प्रमाणपत्र दिले बगर खंयच्याच विद्यालयांत हेर मंडळाच्या विद्यार्थ्यांक प्रवेश दिवचो न्हय अशें परिपत्रक शालांत मंडळान जारी केला। परिपत्रका पयली प्रवेश दिल्ल्यान 15 जुना पयली अशा विद्यार्थ्यांची शालांत मंडळाकडेन नोंदणी करपाचे निर्देश मंडळान दिल्यात। प्रवेश घेऊक ना जाल्यार विद्यार्थ्यांनी शालांत मंडळाच्या वेबसायटीचेर प्रमाणपत्र तशेंच हेर माहिती सादर करून 400 रुपया शुल्क भरून पात्रता प्रमाणपत्र मेळप गरजेचे आसा। सगळी माहिती आनी शुल्क भरल्या उपरांत पात्रता प्रमाणपत्र डावनलोड करप शक्य जातले। हे प्रमाणपत्र उच्च माध्यमिक विद्यालयाक सादर केले उपरांतूच तांकां उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मेळप शक्य जातले। विविध शाळेंत राज्यात चडशा सुवातींनी पावस पडपाचो अदमास दिला। पावसाच्या दिसांनी घेवपी जतनाये विशीं खात्यान कांय सुचोवण्यो दिल्यात। येरादारी विशीं दिलो सल्लो पाळात, कमजोर इमारत वा ताचे पोंदा रावप वा व्हड झाडा पोंदा रावपाचें टाळात, हुंवारग्रस्त सुवातींनी वचपाचें टाळात, पर्यटकांक वा हेरांक दर्यांत वचपा पासत आडयात, प्रवास टाळप शक्य ना तरच भायर सरात आनी पयली येरादारीची कोंडीची माहिती घेयात, जतनाय घेयात आनी सुरक्षीत रावात। आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो। 19 डिसेंबर 2025 वनहक्का कायद्या प्रमाण जमनीच्यो सनदी दिवपाची प्रक्रिया पुराय जातली अशी माहिती मुखेलमंत्री दत्तर प्रमोद सावंत हांणी दिल्या। गोंयात दिव्यांगाच्या सशक्तीकरणाक लागून सरकार एक पायरी मुखार सरला अशें मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा। गोंय टॅक्सी एपा विशीं चलिल्ल्या वादाचेर वीज ना उपरांत कितें कारवाय करपा विशीं थारतले अशें ऑल गोवा प्रायवेट टॅक्सी ऑपरेटर्स असोसिएशनाचे अध्यक्ष चेतन कामत हांणी म्हळा। दक्षिण गोंय जिल्हाधिकारी न्यायालयात महसूल प्रकरणाची वाढती वळेरी लक्षात घेवन प्रलंबित दावे बेगीन सोडोवपा खातीर दर सोमारा सकाळी खाशेल्या न्यायालयात सुनावणी घेवपाचो आदेश जारी केला। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार।